श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। काल चांगदेव पासष्टीची तिसरी ओवी घ्यायला आपण सुरुवात केली होती। पहिल्या दोन ओव्यांच्या माध्यमातून जे सिद्धांत प्रतिपादित केले, तिसऱ्या ओवीमध्ये पहिल्या भागात सिद्धांत प्रतिपादित केला आणि मग त्या उत्तरार्धामध्ये त्या सिद्धांताचं एक्सप्लेनेशन आहे। पहिल्यांदा पाहूया ती ओवी म्हणजे काय। बहु जवजव होये तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो। बहु जवजव होये तव तव काहीच न होये, परमात्मा जसा जसा अधिक प्रकट होत जातो। पंख्याच्या स्टार्टरचं, एका पंख्याच्या स्टार्टरचं रूप घेऊन आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला होता। जसा जसा अधिक प्रकट होत जातो, तसे तसे जग हे काहीच नाही असे वाटत जाते। आणि खरे म्हणजे जग असे वेगळे काहीच नसून जे काही आहे ते सर्वस्वी ओतप्रोत परमात्माचं आहे। आता हा उत्तरार्ध जो आहे त्या पूर्वार्धाचं एक्सप्लेनेशन आहे। तर पहिल्यांदा आपण पूर्वार्ध पाहिला, ज्याच्यामध्ये माऊलीच्या सुंदर शब्दांमध्ये स्पष्टीकरण आलं होतं आणि चांगदेव पासष्टी पुरतंच चांगदेवाला केलेला उपदेश मर्यादित नसून माऊलींनी नंतर आपल्या अभंगामध्ये सुद्धा याचा रेफरन्स दिलेला आहे। माऊलीची जी अभंग गाथा आहे, म्हणजे फुटकळ जे अभंग लिहिले होते माऊलींनी, नंतर त्याला गाथेचं स्वरूप देण्यात आलं होतं, त्याच्या माध्यमातून सुद्धा माऊलींनी चांगदेवाच्या चांगदेवाला दिलेले जे उपदेश आहे त्याच्यामधले काही दुवे क्लिअर केलेले होते। त्यापैकीच एक भाग आपण पाहिला होता, देखोनी हा वद बांधे ते तव नाही होय, आहे ते कही न जाये रे बापा। नाही का, जे तुझे नाही इच्छा धरसोच, जे की तुला असं वाटते तू हाव धरसोच की हे तुझं आहे, पण ते तुझं नाही आहे। तुझं जवळ आत जे आहे, जे मुळात आत्मतत्व आहे, ते कुठेच जात नाही, ते कमी होत नाही, जास्तही होत नाही, कशाला तू फालतू भानगडीत पडतोस। आणि हे आपल्यावरही लागू पडतं, असे ते दिसो नये नाही ते घेऊ उपाय। जे आहे ते दिसत नाही आपल्याला, आपल्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व ते दिसत नाही। आणि जे नाही आहे, ज्याला ज्याचा काही अर्थ नाही आहे, पैशाची धावधाव, पदाची धावधाव, उपाधीची धावधाव, प्रतिष्ठेची धावधाव, हे काही खरं नाही आहे, याच्यामध्ये आपण धावतो। थोर काजे विनविटंबले कैसे राया, आणि शिव शिव लटकेची शिणले, तू उगाच 1400 वर्षपर्यंत शिणलास, खोटाच, नुसतं फालतूच्या भानगडीमध्ये 1400 वर्षपर्यंत जगलास। येणे लटकेनी बहुश्रम विले, या खोटेपणाने तुला इतकं श्रमवलं, इतकं त्रासवलं, साच ते लटके लटके ते साच लिंगा। खरं ते खोटं न खोटं ते खरं, कारण तू जे आहे ते तुला माहीतच नाही तू काय आहे। आणि पुढे सांगितलं की विसर पडो संसाराचा, आठवू हो तुझ्या रूपाचा। माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला म्हणत आहे की तुला संसाराचा विसर पडू दे, आठवू हो तुझ्या रूपाचा, आणि तुझे जे सस्वरूप आहे, जे परब्रह्म रूप तू आहेस, येथे नाम रूप ठसा हृदयी राहू, याचा ठसा तू हृदयी उमटवून घे। जीवाची या जीवलगा, माझी या श्रीरंगा, गोडी घेऊन या द्वैत नाही पाही गाया। जीवलगा म्हटलं, श्रीरंगा म्हटलं, नाही का, इतक्या सुंदर शब्दांनी संबोधित केल्यानंतर आज या ओवीचा उत्तरार्ध आपण घ्यायला सुरुवात करू। सुरू करू आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हे सुद्धा तू विसरलास, असं माऊलींनी चांगदेवांना म्हणलं की हे ब्रह्म तेवढंच सत्य आहे, बाकी सर्व जग आहे ते जगन मिथ्या। आणि पूर्ण शंकराचार्यांचं वाक्य काय होतं, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव निपरा। ब्रह्म सत्य असून दिसणारे जगाचे रूप मिथ्या आहे, जीव देखील ब्रह्माहून वेगळा नाही। जीवो ब्रह्मैव नोपरा, जीव देखील ब्रह्म, जीव आणि शिव दोन असतात ना, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पाहिलं होतं. एका फांदीवर दोन पक्षी बसतात, एक जीव एक शिव. एक गपचूप एका ठिकाणी बसलेला असतो, दुसरा नुसता या फांदीहून त्या फांदीहून उड्या मारतो. पहिला त्याच्याकडे पाहतो, काही बोलत नाही, काही चालत नाही, काही खात नाही, आणि हा नुसताच वरची फांदी खालची फांदी उजवीकडची फांदी डावीकडची फांदी नुसतंच उड्या मारत असतो. तर त्यापैकी जीव हा उड्या मारणारा असतो आणि शिव हा स्थिर बसलेला असतो. तर इथे सांगण्यात येत आहे की तो जीव देखील ब्रह्माहून वेगळा नाही, तो जीवसुद्धा शिवच आहे. आणि ही सगळी घडामोड जी चालली आहे, आपलीसुद्धा उठाठेव चालली आहे. आपण आपला जीव आपल्याला शिव करायचा आहे. जीव आणि शिव दोघांमध्ये ऐक्य साधलं की मुक्ती पावलो. मुमुक्षूंचं मोक्षप्राप्ती करणाऱ्यांचा उद्देशच फक्त हा असतो की जीव लवकरात लवकर, किती लवकर समजू शकतो की मी शिव आहे, आणि शिवामध्ये तो विलीन होऊन जातो. जीव आणि शिव यांच्यामध्ये जेव्हा फरक राहणार नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली मुक्ती होते. माऊली निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराजांची गुरु, त्यांनी सुद्धा आपल्या एका अभंगामध्ये असाच अनुभव कथन केलेला आहे. एक देव आहे हा भाव पैसोपा. फार कमी अभंग आहे बरं निवृत्तीनाथांचे, पण जे आहेत ते अध्यात्मपर आहे. एक देव आहे हा भाव पैसोपा, द्वैत रूपे बापा पडसी नरकी. द्वैत सांडी अद्वैत धरी, आणि एक घरोघरी हरी नांदे. किती सोपी भाषा आणि सरळ सांगितलं. एक देव आहे हा भाव खूप सोपा आहे, आणि हाच भाव ठेव. द्वैत रूप केलं तर नरकाला जाशील, म्हणून अद्वैत रूपात राहा. द्वैत सांडी अद्वैत धरी, एक घरोघरी हरी नांदे. सर्वत्र सर्व ठिकाणी एकच हरी नांदतो. सबाह्य कोंदले परिपूर्ण विश्वी, तोची अर्जुनासी दृष्ट झाला. आणि गयनी प्रसादे निवृत्ती बोधू, अवघाची गोविंदू अवघ्या रूपी. अवघाची गोविंदू अवघ्या रूपी. सबाह्य कोंदले परिपूर्ण विश्वी, आत बाहेर सर्वत्र. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, प्रसिद्ध अभंग सर्वांना माहिती आहे. आजी सोनियाचा दिनू, माऊली ज्ञानेश्वरांचा अभंग. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे. या विश्वामध्ये केवळ तो एक परमात्माच आत आणि बाहेर कोंदून भरलेला आहे. त्याच्याशिवाय या विश्वामध्ये दुसरं काहीच नाही. आणि म्हणतात गयनी प्रसादे निवृत्ती बोधू, त्या गहिनीनाथांच्या कृपेने निवृत्तीनाथांना असाच बोध झालेला असेल. आणि तसाच बोध ज्ञानोबांनाही निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे झाला, आणि तोच बोध ज्ञानदेवांनी चांगदेवाला पत्रात लिहून पाठवला. पण त्यांना कळत नव्हतं, म्हणून ते परत आलेत. ते पत्र घेऊन परत आले आणि या भावंडांच्या माध्यमातून मुक्ताई रिप्रेझेंटेटिव्ह झाली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. कारण गुरुकृपेशिवाय हा आत्मबोध प्राप्त होत नाही. पुस्तक वाचून होत नाही, निरूपण करून होत नाही, विश्लेषण करून होत नाही, सत्संग करून होत नाही, बुवाबाजी करून होत नाही. हा कशाने होतो? हा गुरुकृपेशिवाय होऊ शकत नाही. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनाम तत्वदर्शिना. जोपर्यंत सद्गुरूचा प्रणिपात होत नाही, सद्गुरूंचा उपदेश होत नाही, आणि अनकंडिशनली आपण सद्गुरूंना शरण, किती सुंदर होवी आणि त्याचं निरूपण किती सुंदर होतं माऊलींचं. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. सद्गुरू जसा डोक्यावर हात ठेवतो, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, त्या क्षणीच आत्मज्ञानाचा बोध होतो, आत्मसाक्षात्कार होतो. आणि ते हृदयात प्रकटता क्षणी काय होते? ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. एक वेगळ्याच प्रकारची शांती ती तिथे निर्माण होते. मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा, आणि त्या अंकुराला आत्मशांतीचा अंकुर फुटला की मग त्याचा विस्तार होऊ लागतो, आणि त्या विस्ताराला काय म्हणतात? आत्मबोध म्हणतात. हाच आत्मबोध सर्वांना व्हावा यासाठी हा ग्रुप आहे. ही ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अमृतानुभव, एकनाथी भागवत हे सगळं वारकऱ्यांचं साहित्य फक्त त्यासाठीच आहे. म्हणून वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय पण म्हणतात, कारण भागवताचं पण उद्दिष्ट हेच आहे. आत्मज्ञानी सद्गुरूच असा आत्मज्ञानाचा अनुभव आपल्या भक्ताला किंवा साधक शिष्याला देऊ शकतात. जे आत्मज्ञानी नसेल, जे आत्मसाक्षात्कारी नसेल, ते आत्मसाक्षात्कार दुसऱ्यांना देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. जो आत्मसाक्षात्कारी पुरुष असतो तो समाधीस्थ असेल, जिवंत असेल, पण तो जर आत्मसाक्षात्कारी आहे तरच तो आत्मसाक्षात्कार देऊ शकतो. जर तो समाधीस्थ आहे, माऊली ज्ञानेश्वराची संजीवन समाधी आहे, साईबाबांची समाधी आहे, गजानन महाराजांची समाधी आहे, या समाधींवर जाऊन जर आपण निस्वार्थ भावनेनी फक्त एवढी इच्छा केली की हे परमात्म्या मला आत्मसाक्षात्कार होऊ दे, मला या लौकिक जगातलं, या भौतिक जगातलं काहीही नको, तू मला खूप काही दिलायस, तुझे फार फार धन्यवाद, आता फक्त मला आत्मसाक्षात्कार घडून येऊ दे, तुमच्या आयुष्यामध्ये तो एक सद्गुरू आणेल, समाधीस्थ सद्गुरू तुमच्या आयुष्यामध्ये असा सद्गुरू आणेल ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे. कारण हे जिवंत क्रिया आहे, आत्मसाक्षात्कारी सद्गुरूच आत्मसाक्षात्कार देऊ शकतो, बाकी सगळी बुवाबाजी आहे. समर्थ रामदास स्वामी त्यांचे जे मनाचे श्लोक आहे ते आपल्याला सर्वश्रुत आहे आणि फार सुंदर मनाचे श्लोक आहे. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोही नसाहे, अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे, तुझे वीण जे खूण स्वामी प्रतापे. काय सांगतात, अत्यंत जुने आणि सर्वत्र पसरलेले असे त्या परमात्म्याचे, त्या परब्रह्माचे स्वरूप आहे. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, परमात्मा आजचा कालचा नाही आहे. अति जीर्ण विस्तीर्ण, विस्तीर्ण आहे, जीर्ण म्हणजे फार प्राचीन, फार पुरातन, तुटकं फुटकं नाही, जीर्ण म्हणजे फार पुरातन, आणि विस्तीर्ण सर्वत्र पसरलेलं, तिथे तर्क संपर्क तोही नसाहे, आणि त्याला समजण्यासाठी बुद्धी विवेक तर्क वितर्क जे आपण करतो ना, हे तर्क वितर्क करून त्याला समजून घेता येत नाही. तर अतिगूढ ते दृश्य तत्काळ सोपे, प्रतापाने म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने तत्काळ सोपे होऊन जाते. दुजेवीन जे खूण स्वामी प्रताप आहे, स्वामी प्रताप म्हणजे सद्गुरूंचा प्रताप, सद्गुरूंचा प्रताप आणि त्या सद्गुरूंच्या प्रतापाने, त्या सद्गुरूंच्या कृपेने तत्काळ सोपे होऊन जाते हे समजणे. म्हणून सद्गुरु कृपादृष्टीने शिष्यांचे बंधन तुटून तो कसा मुक्त होतो हे माऊलींनीसुद्धा आपल्या अमृतानुभवात सांगितलेलं आहे. अमृतानुभव जो आपण नंतर घेऊ तो पण अत्यंत गहन खोल असा ग्रंथ आहे, माऊलीचा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून अमृतानुभव त्याचं नाव आहे. आणि त्या अमृतानुभवात ज्ञानोबा माऊली आपल्या अनुभवाने काय सांगत आहे, जयाचे नि अपांग पाती बंध मोक्षपणी आती, भेटे जाणतया जाणते जया पाशी. जयाचे नि अपांग पाते, अपांग पाते म्हणजे किंचित कृपा, थोडीशी कृपा, अपांग पाते कृपा दृष्टी, फक्त कृपा नाही दृष्टी, पाते पापणी, आपल्या डोळ्याची पापणी लावते ना तितकी, जितक्या कमी वेळात आपल्या डोळ्याची पापणी लावते त्या एका दृष्टिक्षेपात. जयाचे नि अपांग पाते बंध मोक्षपणी आते, ज्याच्या किंचित कृपा दृष्टीने बंधच मोक्षाच्या अवस्थेला प्राप्त होतो. जेवढे आपले बंधन असतील, कर्माचे बंध, भावाचे बंध, संसाराचे बंध, हे सगळे कन्वर्ट होतात मोक्षाच्या अवस्थेला, हे कन्वर्शन होते, बॅड टू गुड, वेस्ट टू वेल्थ असं म्हणतात ना आजकाल, वेस्ट टू वेल्थ, ते कन्वर्शन. बंध हा वेस्ट आहे, वेल्थ काय आहे, मोक्ष आहे. तर हे वेस्ट टू वेल्थ कन्वर्शन त्याच्या किंचित कृपादृष्टीने होते, दृष्टिक्षेपात होते, अशा त्या सद्गुरूंना शरण जाताच तो शरण जाणारा साधक स्वतःचे स्वस्वरूप पाहू शकतो. स्वतःचे साक्षी स्वरूप आपल्या आत्म्याची स्वतःशी भेट करून घेऊ शकतो. जयाचेनी अपांग पाते बंद मोक्षपणी आते भेटे जाणतया जाणते जयापाशी. आता अपांग पाते किंचित कृपादृष्टी, आणि एवढीशी कृपादृष्टी झाली तरी बंध स्वतःच मोक्षरूप होतो. आता बंध स्वतः कसा मोक्षरूप होईल? इथे काहीतरी एक फोर्स लागेल ना, काहीतरी एक एनर्जी लागेल जी आपल्याला दिसत नाही, अनुभवाला येत नाही, पण काहीतरी असतं ना. ते जे काहीतरी आहे त्याला शक्तिपात म्हणतात, त्याला शक्तिपात म्हणतात. शक्तिपात म्हणजे त्याला एनलाइटनमेंट म्हणतात. बुद्धिझम असू द्या, जैनिझम असू द्या, हिंदुइझम असू द्या, याच्यामध्ये शक्तिपात एनलाइटनमेंट, एनलाइटनमेंट झाल्याशिवाय तुम्हाला पुढचा रस्ता नाही आहे. तर हा शक्तिपात, आणि हे कशाने होते? एका दृष्टीने होते. अपांग पाते म्हणजे एका दृष्टीपातात. तर हा दृष्टीपात, फक्त त्याची नजर पडली तरी ती एनर्जी ट्रान्सफर होते. तर हे जे एनर्जीचं ट्रान्सफर, ट्रान्सफर शब्दही योग्य नाही आहे, ट्रान्समिशन शब्दही योग्य नाही आहे, कारण हे इंग्रजीचे शब्द एका विशिष्ट प्रोसेसला दर्शविणारे शब्द आहेत. पण ही जी प्रोसेस आहे ही तर अज्ञात आहे. इथे वायरचं कनेक्शन नाही आहे, हात ठेवलाच पाहिजे डोक्यावर हेही नाही आहे, हवेतून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात तेही नाही आहे, मायक्रोवेव्स जात असतील हेही नाही आहे. मग आहे काय तो दृष्टीपात? म्हणजे काय ते एनर्जीचं ट्रान्समिशन कसं होत असेल? तर कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपल्या पदी बैसविले. हा जो दृष्टीपाताचा प्रकार किती सोपा सांगितला तुकाराम महाराजांनी. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, हा आलिंगनाचा प्रकार आहे. एक थोर श्रेष्ठ संत होऊन गेले वारकरी संप्रदायामध्ये, निळोबा राय. निळोबा राय यांचं जीवनचरित्र इथे सांगायची गरज नाही, पण निळोबा राय सुद्धा अत्यंत सर्वसामान्यांचे, एकदम तळागाळ्याच्या पातळीवरचे जे लोक होते त्यांचे संत होते. अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे, येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तके देवोनी प्रसाद केले सुखी. इतक्या सोप्या भाषेत सांगितलं की तुकारामांनी फक्त हात ठेवला, काय केलं कसं केलं माहीत नाही. आता तुकाराम हे योगी नव्हते बरं का, तुकाराम हे संत होते, हे नामस्मरणाचे संत होते, भक्तिप्रधान संत होते, हे भक्तियोगी होते. यांना काही अष्टांगयोग साध्य नव्हता, हे काही हटयोगी नव्हते, हे काही ज्ञानाची मूर्ती नव्हते, हे काही कैवल्याचा पुतळा नव्हते, हे सर्व सामान्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह होते. आमच्या तुमच्यासारखे सर्वसामान्य लोक त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह तुकाराम महाराज होते. त्यांनी सुद्धा निळोबा रायाला हात ठेवता बरोबर येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तके देवोनी प्रसाद केले सुखी. माहीत नाही काय प्रसाद दिला आणि काय नाही, तर तो निळ्याचा निळोबा राय झाला. त्या निळ्याचा निळोबा राय झाला एवढी अप्रतिम शक्ती त्या हात ठेवण्यामागे आणि त्या शक्तिपातामध्ये होती. म्हणून ही जे एक्सप्लेनेशन आहे पहिल्या ओवी त्या तिसऱ्या ओवीचं जे एक्सप्लेनेशन आहे, काही न होणी आहे अवघाची झो, तिथे काहीच करायचं नाही आहे, काहीच न करता पूर्णच्या पूर्ण शिल्लक आहे अवघाची झो. पहिला भाग होता बहु जवजव होय तव तव काहीच न होय, आणि त्याचं एक्सप्लेनेशन काही न होणी आहे अवघाची झो, कारण सद्गुरु साथील आहे. सद्गुरु साथीला असेल तर काहीही होऊ शकतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या एका ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये एका छोट्याशा भागामध्ये म्हणतात की माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. नुसतं माथ्यावर हात ठेवला नाही, जणू काही थापटलंच. अशी शक्तिपाताची दीक्षा गुरुकृपा प्रसाद त्या चांगदेवांना मुक्ताबाईंनी दिला होता, आणि त्यामुळे अज्ञानाचे आवरण दूर होऊन चांगदेवांनासुद्धा या 65 ओव्यामध्ये ठसलेला आत्मबोध कळू लागला. नाहीतर ते एका पत्रावर लिहिलेले 65 वाक्य होते, 65 ओव्या म्हणजे 65 सिद्धांत होते, पण ते त्यांना समजण्या इतकं आत्मज्ञान त्यांच्याजवळ नव्हतं, आणि आत्मज्ञान नसेल तर ते आपल्याला समजू शकत नाही. आज आपण ते गूढ रहस्य समजण्याचा प्रयत्न करतोय हे नुसतं निरूपण नसून हे विश्लेषण होत आहे. कारण त्यासाठी आपण इतर पुरावे गोळा करतो, समजण्याचा प्रयत्न करतो. वारकरी संप्रदायातील जे संत साहित्य आहे, इतर संत त्यांचं जे साहित्य आहे त्याच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू हळूहळू आपण एक एक सळा उकलण्याचा प्रयत्न करतो. सुंदर ओवी. आज हा भाग संपण्याच्या आधी परत एकदा आपण ही ओवी घेऊया. याचे आपण दोन भाग केले होते. पहिल्या भागामध्ये सूत्र आलं आणि दुसऱ्या भागामध्ये त्याचं विश्लेषण आलं.
बहु जमजम होये तव तव काहीच न होये, काही न होनी आहे अवघाची जो.
अशी ही सुंदर चांगदेव पासष्टीतली तिसरी ओवी या संत साहित्यामधल्या आपले इतर जे साहित्य आहे त्याच्या माध्यमातून आपण समजण्याचा प्रयत्न केला. आणि याचे दोन्हीही भाग, बहु जवजव न होय तव तव काहीच न ठाये, काहीच न होय, आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन काही न होनी आहे अवघाची जो. पण हे होण्यासाठी सद्गुरू असा सद्गुरू पाहिजे जो आत्मसाक्षात्कारी असेल. आणि आत्मसाक्षात्कार घडून आणणारा सद्गुरू हा नेहमी इतर गुरूंपेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो. कारण त्यांनी आपली आपल्या आत्म्याशी भेट करून दिलेली असते. म्हणून आपला जन्म दोनदा होतो, एक आईच्या उदरातून होतो. त्यावेळी आपण आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर आपली भेट या संसाराशी होते. पण सद्गुरू परत आपला एकदा जन्म करून देतो ज्यावेळी आपली भेट आपल्याच आत्म्याशी होते. म्हणून सद्गुरूचं स्थान हे अद्वितीय, अप्रतिम आणि अनुपम असं आपल्या आयुष्यात असते. आज इथे विश्रांती घेऊया.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.